चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखान्याला ऊस घेऊन जात असताना शेतकऱ्याला महिलांनी लुटलं। साखर कारखान्याला देण्यासाठी ऊस घेऊन चाललेल्या शेतकऱ्याला मारहाण करून त्याचा 70% ऊस लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। बिसलपूर पीलीभीत मार्गावर पत्रासा कुवरपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे। लुटणारी टोळी 8 जणांची होती, त्यात 4 महिलांचाही समावेश होता अशी माहिती मिळाली आहे। या टोळीनं रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्याला एका बागेत बांधून ठेवून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह ऊस पळवला। पळवण्यात आलेला ट्रॅक्टर बजाज नोबेल साखर कारखान्याच्या बाहेर मिळाला असून त्यातला ऊस बेपत्ता होता। पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून या 8 जणांच्या टोळीला शोधण्यासाठी पथकं रवाना केली आहेत। या संदर्भात अमृतखास गावातील शेतकरी प्रेमपाल यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे की बुधवारी सायंकाळी 7 सुमारास ट्रॉलीमध्ये ऊस चढवून ते साखर कारखान्याकडे निघाले होते। रात्री 9:30 सुमारास कुवरपूर गावाजवळ काही जणांनी मला अडवलं। त्यांच्या टोळीत 4 महिला आणि 4 पुरुष होते। त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि एक जण ट्रॅक्टर घेऊन गेला। आरोपी टोळीनं शेतकरी प्रेमपाल यांना मारहाण करून बरगदा गावात बागेत 4 तास बांधून ठेवलं। रात्री 2:00 सुमारास मोबाईल काढून घेऊन प्रेमपाल यांना सोडून देण्यात आलं। त्यानंतर पीडित शेतकऱ्यानं पोलीस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली। पोलिसांना बजाज नोबेल साखर कारखान्याबाहेर प्रेमपाल यांचा ट्रॅक्टर सापडला, पण त्यातील 70 क्विंटल ऊस गायब होता। ट्रॉलीतून ऊस बजाज कारखान्यात नेण्यात आला की नाही याविषयी स्पष्ट माहिती मिळालेली नाही। दुसरीकडे चोरी झालेला ऊस कोणाचा होता यावरून वाद असल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे। त्या पार्श्वभूमीवरही चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं।